डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विम्याचे प्रकार हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला अँड पॉवर्ड बाय CPNBR कॉलेज तुळशीबाग नागपूर.
कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूलतेविरुद्ध उपाययोजना करणं हे मानवी स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. अत्यंत पुरातन काळापासून यासाठी मानव प्रयत्न करीत आहे. विमा हा देखील याच प्रयत्नांमधून निर्माण झालेला आहे. विम्याचं अस्तित्व हे जोखीमीच्या अस्तित्वावर अवलंबून असल्याने जोखीम म्हणजे अनिश्चितता होय. एखादी घटना घडण्यावर जर जोखीम निर्माण होत असेल तर ती घटना केव्हा आणि कशी कोठे घडेल ही अनिश्चितता म्हणजे जोखीम होय. याविरुद्ध किंवा ही जोखीम टाळण्यासाठी ते सहन करण्यासाठी विमा काढण्यात येतो. आधुनिक युगात विम्याचे अनेक प्रकार अस्तित्वात आले आहेत. आयुर्विमा, अग्निविमा, सागरी विमा, अपघात विमा यासारखे विम्याचे प्रमुख प्रकार आहेत आणि या सर्व प्रकारांची माहिती आपण या ऑडिओ बुक मध्ये पाहणार आहोत.
डॉक्टर मेधा कानेटकर लिखित विम्याचे प्रकार हे ऑडिओ बुक त्यांच्याच आवाजात. दिस ऑडिओ बुक इज प्रोड्यूस्ड बाय व्हॉइस विला अँड पॉवर्ड बाय CPNBR कॉलेज तुळशीबाग नागपूर.